आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 11 फेब्रुवारी 2024. विषय आत्मा. सोनेरी मजकूर. प्रेषितांची अकृत्य. मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ती मी करतो त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहिला. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता यशया. तुम्ही लपण्यासाठी परस्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्व शक्तिमान देवाकडे जाऊ शकता. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता. परस्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे. तुमचे काहीही वाईट होणार नाही. तुमच्या घरात रोगराई असणार नाही. देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील. परमेश्वर कृपाळू आहे याचे मी स्मरण ठेवीन. परमेश्वराची स्तुती करण्याचे स्मरण मी ठेवीन. इस्रायलच्या घराण्याला परमेश्वराने खूप चांगल्या गोष्टी दिल्या. परमेश्वर आमच्यावर कृपा करीत आला आहे. परमेश्वराने आमच्यावर दया केली. परमेश्वर म्हणाला, ही माझी माणसे आहेत. ही मुले खोटे बोलत नाहीत. म्हणून त्यांना परमेश्वराने वाचविले. लोकांपुढे अनेक संकटे होती पण परमेश्वर त्यांच्या विरुद्ध नव्हता. परमेश्वराला त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटत होती. म्हणूनच त्याने त्यांचे रक्षण केले. त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला. त्याने त्यांना उचलले व नेले आणि सर्व काळ तो त्यांची काळजी घेईल. दडा उपदेश. बायबल पासून स्तोत्रसंहिता. परमेश्वर पवित्र सियोन पर्वतावर येतो. त्याच्या मागे त्याचे लाखो रथ असतात. स्तोत्रसंहिता. परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल. विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा. माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो. परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो. प्रेषितांची अकृत्य. प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या. सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत आणि कितीतरी लोक पुढे येऊन प्रभू येशूवर विश्वास ठेवीत. अशा रीतीने बरेच पुरुष व स्त्रिया येऊन त्यांना मिळाल्या. त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला. म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवीत असत. लोक येरुशलेम सभोवतालच्या गावांगावातून येऊ लागले आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना ते आणू लागले. तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली. प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र सदुकी नावाचा एक गट यांना फार हेवा वाट लागला. त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले. पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला. देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला, जा आणि मंदिरात उभे राहा. येशू रिव्रस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा. जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले. ती पहाटेची वेळ होती आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले. प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले. त्यांनी यहुदी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन जे यहुदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलाविली. मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले. जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावयास गेले तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत. म्हणून त्यांनी परत जाऊन यहुदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले. शिपाई म्हणाले, तुरुंगाची दारे बंद केलेली व त्यांचा कुलूप लावलेले होते. तसेच पहारेकरीही दारावर पहारा देत आहेत. परंतु आम्ही जेव्हा दार उघडले तेव्हा आतमध्ये कोणीच आढळले नाही. नंतर कोणी एक आला आणि म्हणाला, ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत. तेव्हा कप्तान व त्याचे लोक बाहेर गेले व प्रेषितांना पुन्हा घेऊन आले. त्यावेळी त्यांनी बळाचा वापर केला नाही, कारण त्यांना लोकांचे भय वाटले व असे वाटले की लोक कदाचित त्यांना दगडमार करतील. त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे उभे केले. प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले. तो म्हणाला, आम्ही तुम्हाला या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती, आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात, आणि या मनुष्याच्या मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात. पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्हाला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही. जेव्हा यहुदी सभेच्या पुढाऱ्यांनी हे शब्द ऐकले तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी प्रेषितांना जीवे मारण्यासंबंधी विचार सुरू केला. सभेमध्ये गमलियेल नावाचा एक परुषी उभा राहिला. नियमशास्त्राचा तो शिक्षक होता आणि सर्व लोक त्याला मान देत असत. त्याने लोकांना सांगितले की काही वेळासाठी प्रेषितांना बाहेर पाठवा. नंतर तो त्यांना म्हणाला, या लोकांपासून दूर राहा, त्यांना एकटे सोडा. जर त्यांच्या योजना मनुष्यांच्या असतील तर ते अपयशी ठरतील, पण जर हे देवापासून असतील तर तुम्ही त्यांना रोखू शकणार नाही. उलट तुम्ही देवाविरुद्ध लढत आहात असे होईल. यहुदी लोकांनी गमलियेलचा सल्ला मानला आणि नंतर प्रेषितांनी लोकांना शिकविण्याचे सोडले नाही. प्रेषित लोकांना सातत्याने शुभवार्ता सांगत राहिले. येशू हा प्रभू आहे हे ते दररोज मंदिरात व लोकांच्या घरांमध्ये सांगत असत. प्रेषितांची अकृत्य. त्याच काळात हेरोद राजा मंडळीतील काही विशिष्ट विश्वासणाऱ्यांचा छळ करू लागला. हरोदाने याकोबाला तलवारीने मारण्याची आज्ञा केली. याकोब हा योहानाचा भाऊ होता. हेरोदाने पाहिले की यहुदी लोकांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्राला सुद्धा अटक करण्याचे ठरविले. हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले. 16 शिपाई पेत्राभोवती पहारा देत होते. हेरोदाला वलांडण होईपर्यंत थांबायचे होते. मग त्याने पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना केली, म्हणून पेत्राला तुंगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. पेत्र 2 शिपायांच्या मध्ये झोपला होता. त्याला साखळ्यांनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्याला उठविले. देवदूत म्हणाला, लवकर उठव. तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. देवदूत पेत्राला म्हणाला, कपडे घाल व तुझ्या वाहना घाल. मग पेत्राने कपडे घातले. मग देवदूत म्हणाला, तुझा झगा अंगात घाल व माझ्या मागे ये. मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्या मागे चालला. पेत्राला कळत नव्हते की देवदूत हे खरोखर काय करीत आहे. त्याला वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत. पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी फाटकाजवळ येऊन पोहोचले. शहर आणि त्यांच्यामध्ये आता फक्त फाटकच होते. ते फाटक त्यांच्यासाठी आपोआप उघडले. पेत्र व देवदूत फाटकामधून बाहेर पडले. त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. पेत्राला मग कळले की नेमके काय घडले आणि तो म्हणाला, आता मला समजले की प्रभूने त्याचा दूत मायाकडे पाठविला व त्याने मला हेरोदापासून सोडविले. यहुदी लोकांना वाटले की माझा छळ होईल, पण प्रभूने मला या सर्वांतून सोडविले आहे. करिंथकरांस देवासमोर ख्रिस्ताधारे अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे. असे नाही की आम्ही स्वतःहून आमच्यासाठी सर्व काही करण्यास समर्थ आहोत, तर आमचे सामर्थ्य देवापासून येते. त्याने आम्हाला नव्या कराराचे सेवक म्हणून समर्थ बनविले आहे. पत्राने नव्हे तर आत्म्याने, कारण पत्र मारून टाकते पण आत्मा जीवन देतो. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. आत्मा हे सामर्थ्य, उपस्थिती आणि सामर्थ्य आणि प्रेमाने पंख असलेल्या पवित्र विचारांद्वारे प्रतीक आहे. त्याच्या उपस्थितीचे हे देवदूत, ज्यात सर्वात पवित्र चार्ज आहे, ते मनाच्या आध्यात्मिक वातावरणात विपुल आहेत आणि परिणामी त्यांची स्वतःची वैशिष्ट्ये पुनरुत्पादित करतात. त्यांची वैयक्तिक रूपे आपल्याला माहीत नाहीत, परंतु आपल्याला माहित आहे की त्यांचे स्वभाव देवाच्या स्वभावाशी संबंधित आहेत आणि आध्यात्मिक आशीर्वाद अशा प्रकारे टाइप केलेले बाह्य तरीही व्यक्तिनिष्ठ विश्वासाच्या आणि आध्यात्मिक समजुतीच्या अवस्था आहेत. देवदूत देवाचे विचार माणसाकडे जातात. आध्यात्मिक अंतर्ज्ञान शुद्ध आणि परिपूर्ण, चांगुलपणा शुद्धता आणि अमरत्वाची प्रेरणा, सर्व वाईट कामुकता आणि नश्वरता यांचा प्रतिकार करते. देवदूत हे दैवी मानव नसतात. त्यांच्या पंखांमध्ये प्राणीगुण विकसित करतात, परंतु ते स्वर्गीय पाहुणे आहेत, आध्यात्मिक भौतिक पिनियन्सवर नाही. देवदूत हे देवाचे शुद्ध विचार आहेत. सत्य आणि प्रेमाने पंख असलेले त्यांचा व्यक्तिवाद काहीही असला तरीही, माझे देवदूत हे उच्च विचार आहेत, जे काही कबरीच्या दारात दिसतात, ज्यामध्ये मानवी विश्वासाने त्याच्या सर्वात प्रिय पृथ्वीवरील आशा पुरल्या आहेत. पांढऱ्या बोटांनी ते वरच्या दिशेने एका नवीन आणि गौरवशाली विश्वासाकडे, जीवनाच्या उच्च आदर्शांकडे आणि त्याच्या आनंदाकडे निर्देश करतात. देवदूत हे देवाचे प्रतिनिधी आहेत. हे ऊर्ध्वगामी प्राणी कधीही स्वतःकडे, पापाकडे किंवा भौतिकतेकडे नेत नाहीत, परंतु प्रत्येक वास्तविक व्यक्तिमत्व प्रतिमा किंवा देवाच्या प्रतिमेला एकत्रित केलेल्या सर्व चांगल्याच्या दैवी तत्वाचे मार्गदर्शन करतात. या आध्यात्मिक मार्गदर्शकांकडे मनापासून लक्ष देऊन ते आमच्या सोबत राहतात आणि आम्ही नकळत देवदूतांचे मनोरंजन करतो. जुना करार देवदूतांना देवाचे दैवी संदेश विविध कार्यालये नियुक्त करतो. मायकेलचे वैशिष्ट्य म्हणजे आध्यात्मिक शक्ती. तो पाप सैतानाच्या सामर्थ्याविरुद्ध स्वर्गातील सैन्याचे नेतृत्व करतो आणि पवित्र युद्धे लढतो. सेवा करणाऱ्या प्रेमाच्या नेहमीच्या उपस्थितीची जाणीव करून देण्याचे अधिक शांत कार्य गॅब्रिएलकडे आहे. हे देवदूत आपल्याला खोलीतून सोडवतात. सत्य आणि प्रेमदूत खाच्या वेळी जवळ येतात, जेव्हा दृढ विश्वास किंवा आध्यात्मिक शक्ती देवाच्या समजुतीने लढते आणि जिंकते. त्याच्या उपस्थितीच्या गॅब्रिएलची कोणतीही स्पर्धा नाही. अमर्याद सदैव प्रेम सर्व प्रेम आहे आणि कोणतीही चूक नाही, कोणतेही पाप आजार किंवा मृत्यू नाही. सूर्याचा चेहरा ढगांनी झाकल्यावर आपल्या पृथ्वीवर किती कमी प्रकाश किंवा उष्णता पोहोचते, त्यामुळे ख्रिश्चन विज्ञान हे केवळ भौतिक ज्ञानाचे ढग सरकतानाच पाहिले जाऊ शकते. जीवन आध्यात्मिकरित्या शिकण्याआधी पृथ्वीवर मनुष्यांसाठी थोडा प्रकाश किंवा आनंद असतो. ख्रिश्चन विज्ञानाच्या उंचीवर पोहोचण्यासाठी मनुष्याने त्याच्या दैवी तत्वाच्या आज्ञाधारकपणे जगले पाहिजे. या विज्ञानाच्या पूर्ण सामर्थ्याचा विकास करण्यासाठी भौतिक इंद्रियांच्या विसंगतींना आध्यात्मिक अर्थाच्या सुसंवादाने उत्पन्न केले पाहिजे. जरी संगीताचे विज्ञान चुकीचे स्वर सुधारते आणि आवाजाला गोड एकरूप देते, ज्याला भौतिक इंद्रिय म्हणतात ती केवळ नश्वर तात्पुरती गोष्टींची जाणीव करू शकते, तर आध्यात्मिक भावना केवळ सत्याची साक्ष देऊ शकते. भौतिक अर्थाने ख्रिश्चन विज्ञानाद्वारे ही भावना दुरुस्त होईपर्यंत वास्तविक वास्तविक आहे. आध्यात्मिक संवेदना भौतिक इंद्रियांच्या विरोधाभासी, अंतर्ज्ञान, आशा, विश्वास, समज, फळ, वास्तविकता यांचा समावेश होतो. भौतिक इंद्रिय हा विश्वास व्यक्त करतो की मन पदार्थात आहे. हा मानवी विश्वास आनंद आणि वेदना, आशा आणि भीती, जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये बदलत जाणारा नश्वर किंवा अवास्तव सीमेच्या पलीकडे कधीही पोहोचत नाही. जेव्हा विज्ञानाने घोषित केलेल्या वास्तविकतेची प्राप्ती होते तेव्हा आनंद यापुढे थरथरणारा नसतो किंवा आशा फसवणूक होत नाही. आध्यात्मिक कल्पना जसे की संख्या आणि नोट्स तत्वापासून सुरू होतात आणि कोणत्याही भौतिकवादी विश्वासांना मान्यता देत नाही. आध्यात्मिक कल्पना त्यांच्या दैवी उत्पत्तीकडे, देवाकडे आणि असण्याच्या आध्यात्मिक जाणीवेकडे घेऊन जातात. आत्मा अशी समज देतो जी चेतना वाढवते आणि सर्व सत्याकडे नेते. स्तोत्रकर्ता म्हणतो, उंचीवर असलेला प्रभू अनेक पाण्याच्या आवाजापेक्षा, होय समुद्राच्या लाटांपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आध्यात्मिक चांगुलपणाचे आकलन. एक उच्च आणि अधिक व्यावहारिक ख्रिश्चन धर्म न्यायाचे प्रदर्शन करणारा आणि आजारपणात आणि आरोग्याच्या गरजा पूर्ण करणारा या वयाच्या दारात उभा आहे, प्रवेशासाठी ठोठावत आहे. दुपारच्या वेळी तो म्हातारा झाला होता म्हणून नम्रतेच्या शांततेत आलेल्या या देवदूताला तुम्ही दार उघडा की बंद कराल? सत्य स्वातंत्र्याचे घटक आणते. त्याच्या बॅनरवर आत्मा प्रेरित ब्रीदवाक्य आहे, गुलामगिरी नाहीशी झाली आहे. देवाच्या सामर्थ्याने बंदीवानाची सुटका होते. कोणतीही शक्ती दैवी प्रेमाचा सामना करू शकत नाही. ही कथित शक्ती कोणती जी स्वतःला देवाचा विरोध करते? ते कुठून येते? असे काय आहे जे मनुष्याला पाप, आजार आणि मृत्यू यांच्या लोखंडी बेड्यांनी बांधते? जे काही माणसाला गुलाम बनवतात ते दैवी सरकारला विरोध करतात. सत्य माणसाला मुक्त करते. मनुष्याच्या हक्कांचे आकलन करून आपण सर्व दडपशाहीच्या नाशाचा अंदाज लावू शकत नाही. गुलामगिरी ही माणसाची वैध अवस्था नाही. देवाने माणसाला मुक्त केले. पॉल म्हणाला, मी जन्मतः मुक्त होतो. सर्व पुरुष मुक्त असावेत. जेथे परमेश्वराचा आत्मा आहे तेथे स्वातंत्र्य आहे. प्रेम आणि सत्य मुक्त करतात, परंतु वाईट आणि चूक कैदेत नेतात. ख्रिश्चन विज्ञान स्वातंत्र्याचा दर्जा वाढवतो आणि ओरडतो, माझ्या मागे ये. आजारपण, पाप आणि मृत्यूच्या बंधनातून सुटका. येशूने मार्ग खुणावला. जगातील नागरिकांनो, देवाच्या मुलांचे गौरवशाली स्वातंत्र्य स्वीकारा आणि मुक्त व्हा. हा तुमचा दैवी अधिकार आहे. पॉल म्हणाला, आत्म्याने चाला आणि तुम्ही देहाची वासना पूर्ण करणार नाही. लवकरच किंवा नंतर आपण हे शिकू शकतो की मनुष्याच्या मर्यादित क्षमतेचे बेड्या या भ्रमाने बनवले जातात की तो आत्म्याऐवजी शरीरात राहतो, आत्म्याऐवजी पदार्थात राहतो. मनुष्य हा देव आत्म्याचा उपनिषक आहे आणि इतर कशाचाही नाही. देवाचे अस्तित्व अनंत स्वातंत्र्य सुसंवाद आणि अमर्याद आनंद आहे. जेथे परमेश्वराचा आत्मा आहे तेथे स्वातंत्र्य आहे. पूर्वीच्या मुख्य याजकांप्रमाणे मनुष्य सर्वात पवित्र देवाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास स्वतंत्र आहे. माणसाची सुसंवाद आणि अमरता अबाधित आहे. मनुष्य भौतिकदृष्ट्या निर्माण झाला आहे याविरुद्ध गृहितकापासून आपण दूर गेले पाहिजे आणि आपली नजर सृष्टीच्या आध्यात्मिक नोंदीकडे वळवली पाहिजे, जी समज आणि हृदयावर हिराच्या बिंदूने आणि देवदूताच्या लेखणीवर कोरली पाहिजे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.